नमस्कार मंडळी, कसे आहात? जमलो हो जमलेला फॉलो करताय ना? आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सीमा आणि मानसची गोष्ट. नवरा बायको हे संसाररूपी रथाची दोन चाके असतात, त्यामुळे एकमेकांना सांभाळून समजून घेऊन एकत्रच पुढे जायचं असतं. एकमेकांना समजून घेतलं तर संसार समतोल राहतो, हेच सांगणारी ही गोष्ट.
आज सकाळपासूनच सीमा मानसमध्ये धुसफूस चालू होती. तसं हे एकदम गोड कपल बरं का, अगदी शाळा कॉलेजातलं यांचं प्रेम. घरच्यांचा विरोध होता यांच्या लग्नाला. मानस मध्यमवर्गीय कुटुंबातला आणि सीमा बड्या बापाची पोर. जात पत्रिका घरानं सगळ्याच गोष्टी न जमणाऱ्या, त्यामुळे एकदम फिल्मी स्टाईलने विरोध केला घरातल्यांनी. सीमा पण चांगली खमकी होती. तिने कोणाच्याही विरोधाला न जुमानता मानसला पळवून नेले. मुलगा मुलीला पळवून नेतो असं असतं बऱ्याच केसेसमध्ये, पण इथे उलट होत. घरच्यांचा विरोध पाहून मानसने कच खाल्ली होती, म्हणून सीमाने त्याला पळवून नेलं. कोर्टात जाऊन लग्न केलं आणि यांचा संसार सुरू झाला. नव्याचे 9 दिवस म्हणतात ते काही खोटं नाही. सुरुवातीचे 2-4 महिने एकदम छान गेले, अगदी गुलाबी गुलाबी. पण हळूहळू संसाराची जबाबदारी वाढू लागली आणि मग एकमेकांचे गुणदोष दिसायला लागले. तशी सीमा कडक शिस्तीची जरी असली तरी समजूतदार होती. मानसच्या बेजबाबदार वागण्यामुळे तिची चिडचिड व्हायची, पण ती मानसला प्रत्येक वेळेला समजून घ्यायची. सीमाच्या तुलनेत मानस तसा फारच किरकिरी होता. सारखं त्याच्या आईसोबत सीमाची तुलना करायचा, त्यामुळे सीमा दुखावली जायची. आज सकाळी उठल्यापासूनच मानसने किरकिर करायला सुरू केली होती. सीमा किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि मानस टॉवेलने केस पुसत किचनमध्ये आला.
चहा
नाही झाला अजून,
ऑफिसला जायचंय मला, लेट होतो, कळत नाहीये का?
मी पण ऑफिसला जाते, तू जर लवकर उठून मला थोडी मदत केली तर असा उशीर होईल का?
माझ्या सकाळी 9 वाजता सगळं आवरून बसायची.
मला नाही जमत.
जमून घ्यायला शिक मग.
बघू.
मानस तसाच बेडरूम मध्ये निघून गेला. इकडे सीमाची गडबड चालूच होती. सकाळी सकाळी वाद नको म्हणून ती मुद्दाम दुर्लक्ष करत होती. तेवढ्यात आतून पुन्हा आवाज आला.
माझे कपडे इस्त्री केलेले नाहीयेत का?
वेळ मिळाला नाही.
यार तुझ्यामुळे कालचा दिवस मला आज पुन्हा घालावा लागणार आहे.
काल संध्याकाळी क्रिकेट मॅच पाहत बसला होतास, मॅच बघता बघता स्वतःच कपडे प्रेस करू शकला असतास.
ऑफिस मधून दमून येतो मी.
मी रेस्ट घ्यायला जाते ऑफिस मध्ये, त्यामुळे फ्रेश होऊन येते.
तरी बिनकामे आहेस ग तू. माझी आई काहीही कारण न देता सगळी कामं पूर्ण करून ठेवायची, आमच्या हातात मिळायचं सगळं. तुला काहीच कसं का जमत नाही? बर माझा रुमाल आणि सॉक्स तरी कुठे ठेवलेत?
तू कुठं काढून ठेवले होतेस?
इथे सोफ्यावर ठेवलं होत.
मग तिथेच असतील.
म्हणजे तू धुतले नाहीस?
तू धुवायला टाकले होते.
मूर्ख झाला तू.
ऑफिस आणि घरकाम हे दोन्ही मला एकटीला सांभाळता येत नाही. तू मदत करत नाहीस, त्यामुळे सगळी कामे पूर्ण होत नाहीत.
तू अजिबात माझ्या आईसारखी नाहीयेस बघ. उगा तुझ्याशी लग्न केलं असं वाटायला लागलं आता.
ऐकून घेते म्हणून काही बोलू नकोस. काय मगापासून आईसोबत तुलना करतोय माझी? जशी आहे तशी समजून घे. मी जर माझ्या बाबांसोबत तुझी तुलना करायला लागले ना तर वस्त्रहरण होईल तुझं, आणि हे तुलाही चांगलंच ठाऊक आहे.
सीमाच्या तोडीस तोड उत्तराने मानस तोंड बंद झालं. मानस आवरून तयार होऊ लागला. सीमा पण थोडी शांत झाली. मानस जवळ गेली.
तुझा अपमान करणं हे तू नव्हता माझा, पण तू असं का वागतोस? मान्य आहे की प्रत्येक मुलगा आपल्या बायकोमध्ये आपल्या आईला शोधतो, प्रत्येक मुलगी आपल्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांना शोधत असते, पण म्हणून त्यांच्यासोबत तुलना करणे योग्य आहे का? एक व्यक्ती म्हणून आपण प्रत्येक जण वेगवेगळे होत ना, अशी एकमेकांशी तुलना होऊ शकते का? मी ज्या कुटुंबात वाढले तिथे माझी सेवा करायला 4 नोकर असायचे, त्यामुळे सवय नाही जास्त कामाची मला. तरी पण ऑफिस आणि घरची कामे बिना तक्रार करतेस ना, तुझ्यासोबत प्रत्येक परिस्थितीत राहतेस ना, कधी तक्रार केले का? पण सगळी कामे मला एकटीला नाही रे झेपत, तुझ्या मदतीची अपेक्षा पण करत नाही मी. फक्त तू चिडचिड न करता प्रेमाने बोलावं एवढीच अपेक्षा असते रे. जर ते सॉक्स आणि रुमाल वॉशरूम मध्ये ठेवला असता तर, मॅच बघत बघत कपडे प्रेस केले असते तर, सकाळी अर्धा तास लवकर उठून मला भाजी निवडायला मदत केली असतीस तर,
तू मला असं बोलली नसतीस.
सॉरी मी चिडले होते.
तू नको सॉरी बोलू. मी सॉरी बोलतो. खरंच ही गोष्ट माझ्या लक्षातच नव्हती आली. सॉरी. आतापासून मी पण जमेल तेवढी मदत करेन. संसार दोघांचा आहे, सो दोघांनी केला पाहिजे, तरच बॅलन्स राहील.
थँक्स, लव्ह यू.
मी तू
ऑफिसला जायला लेट होतोय, 2 मिनिट थांब, टिफिन घेऊन येते.
चल मी मदत करतो टिफिन भरायला.
नको, तू ड्रेस चेंज कर. धुवून इस्त्री केलेला ड्रेस कपाटात ठेवलाय बघ, रात्रीच केला होता.
आता काय बोलावं तेच करेना बघ. खरंच सॉरी.
असू दे, आवर लेट होतोय.
मानस आवरू लागला आणि सीमा किचन मध्ये निघून गेली. सकाळपासून धुसपुसणार वातावरण आता गुलाबी होऊ लागलं होत.
मंडळी, कोणतीही व्यक्ती परफेक्ट असू शकत नाही, त्यामुळे परफेक्ट जोडीदार शोधण्यापेक्षा जर पूरक जोडीदार शोधला तर संसार परफेक्ट होईल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आपल्या जमलं हो जमलंच्या सोशल मीडिया पेजेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या जमलं हो जमलंवर मुलींसाठी मोफत रजिस्ट्रेशन चालू आहे, त्याचप्रमाणे मुलांसाठी सुद्धा 50% सूट आहे. तर एकदा नक्की भेट द्या जमलं हो जमलंला. पुन्हा भेटूया असाच एखादा विषय घेऊन. धन्यवाद.